नमस्कार, मी नानासाहेब आबनावे. येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खराडी वाघोली प्रभाग क्रमांक 4A मधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या भागाचा विकास, रस्ते, पाणी, स्वच्छतेसाठी मी सदैव आपल्यासोबत आहे. माझे 1 नंबरला नाव असून माझे चिन्ह घड्याळ आहे. घड्याळाच्या चिन्हासमोर एक बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे विनम्र आवाहन. धन्यवाद.